आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. शेतयेन प्रक्रिया केल्ली अन्न उत्पादना निर्यात उदरगत प्राधिकरण आनी जैवीक भारत वरवीं गोंयच्या शेती पिकावळीची निर्यात कशा पद्दतीन करूं येता हे विशीं नियाळ घेवपी खासा बसका मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शुक्रारा पर्वरे मंत्रालयांत घेतली. प्राकृतीक शेतीच्या पिकावळीक जागतीक मळार मार्केट मेळोवन दिवपाक वेगवेगळ्या शेती कार्यावळींनी गोंय राज्यान वांटो घेवप, शेतयेन प्रक्रिया केल्ली अन्न उत्पादना निर्यात उदरगत प्राधिकरण वरवीं 18 शेती पिकावळींची वर्गवारी, गोंयच्या शेतांक प्राकृतीक शेती खातीर सेंद्रीय उत्पादना खातीरच्या राष्ट्रीय कार्यावळी वरवीं सर्टिफिकेशन दिवप हे विशीं ह्या बसकेन चर्चा जाली. त्या खेरीज गोंयान काजू बोट स्थापन करपा विशीं लेगीत चर्चा जाली. गोंय हे प्राकृतीक शेती करपाक म्हत्व दिवपी राज्य. हे फाटभुंयेर गोंयच्या शेती मळाक उर्बा दिवपाक गोंय सरकार सदांच म्हत्व दिता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार म्हळां. गोंयच्या शेतकारांच्या पिकावळीक जागतीक स्तरार मार्केट मेळोवन दिवपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. ह्या बसकेक शेती मंत्री रवी नायक, फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट, रान महामंडळाच्यो अध्यक्षा देविया राणे, मुख्य सचिव वी कांडवेलू, शेती खात्याचे सचिव अरुण कुमार, शेती खात्याचे अधिकारी तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ओला आनी उबर सारके भायले कॅब एग्रिगेटर गोंयांत येवचे ना अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी काल स्पश्ट केले. नवी मार्गदर्शक तत्वां फक्त राज्यांतले येरादारी जाळवणदारांक लागू जातात आनी भायल्या वेवसायिकांक गोंयच्या येरादारी मळार येवपाक दिवचे ना अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिले. आमदार मायकल लोबो, जीत आरोलकार आनी टॅक्सी ऑपरेटरां बरोबर जाल्ल्या बसके उपरांत मुखेलमंत्र्यांनी ही म्हायती दिल्या. लोकांची दिशाभूल जावंक फावना, आमी ही वेवस्था जाग्यार घालपाक सोदतात अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. टॅक्सी संचालक, हॉटेल मालक, आमदार सयत सगळ्या भागधारकांक विश्वासान घेवन हो प्रश्न सुटावो जातलो अशें सावंत हांणी मुखार सांगले. सरकारान 20 मेक जाहीर केल्ल्या टॅक्सी एग्रिगेटर एपाच्या मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्याक टॅक्सी संचालकांनी खर विरोध केला. ह्या नेमा प्रमाण बिगर गोंयकारांक येरादारी वेवसायांत येवपाक संद मेळटली असो भंय टॅक्सी वेवसायकांनी व्यक्त केल्लो. राज्यभरांतल्या 9 सिवरेज ट्रीटमेंट प्लांटांतल्यान म्हळ्यार एसटीपींतल्यान शुद्ध केल्ले सांड उदक आतां बिगर पिवपाच्या वापरा खातीर फुकट उपलब्ध आसा अशें गटारन मुळावी बांदावळ उदरगत महामंडळान जाहीर केला. ही सुविधा सामान्य लोकांक, वेपारी आस्थापनांक, हॉटेलां, रिसॉर्ट्स, उद्देगधंदे आनी बांदकाम कार्यावळी खातीर उक्ती आसा. शुद्ध उदक दिवपी एसटीपी कलंगूट बागा, पणजे पाट्यार, साकळे शिरगांव, मडगांवां, काटे बायना वास्को, दुर्भाट, कोलवा आनी फोण्या कवळ्या हांगा उपलब्ध आसा. हे उदक शेती, बागकाम, भौशीक उद्दानाक शिंपपाक वापरूं येता. एसटीपी लागसार आशिल्ल्या हॉटेलांच्या गार्डनांक तशेंच फुटपाथ धुवपाक ह्या उदकाचो उपेग करूं येता अशें महामंडळान कळीत केलां. तशेंच कार्यकारी एसटीपीच्या प्रकल्पा कडल्यान 15 किलोमीटर अंतराच्या वाठारांत आशिल्ल्या बांदकामा खातीर हे उदक वापरपा योग्य आसा अशें महामंडळान कळीत केलां. राना हक कायदो 2006 तजवीजे खाला केल्ले प्रलंबीत दावे फास्ट ट्रॅक पद्दतीन निकालान काडपा खातीर दक्षीण गोंय जिल्हाधिकारी कार्यालयान प्रकल्प अधिकार खाला आज काणकोण, धारबानोड्या, केंप्या, सांग्यान, फोण्या तालुक्यान तालुका पावण्याचेर शिबिरां आयोजीत केल्यात. उपजिल्हाधिकारी कार्यालय, गट विकास अधिकारी, जोड मामलेदार, ग्रामपंचायत सचिव, आदिवासी कल्याण संचालनालय आनी राणा खात्याच्या समन्वयान ही शिबिरां आयोजित केल्यात. कोकण, गोंय, कर्नाटका, केरळ आनी तामिळनाडूच्या कांय वाठारांनी दाट उटंगराचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण गोंयांत आज चडांत चड तापमान 28 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. FIH हॉकी प्रो लीगान आज भारतीय दादल्यान बायलांचो पंगड खेळटलो. भारतीय दादल्यांचो पंगड बेल्जियमांतल्या एंटवर्पान ऑस्ट्रेलिया आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळा प्रमाण दनपारां 2 वरांचेर सुरू जातली. 12 मॅचींनी 15 गूण मेळून गूण तालिकेन 5व्या सुवातेर भारतीय दादल्यांचो पंगड आसा. जाल्यार बायलांचो हॉकी पंगड लीगच्या दुसऱ्या निमाण्या पावण्यान सुरवात करपाचो आसा. युरोपीय लीगान ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बेल्जियम आनी चीन हांचे आड खेळटलो. इतल्यान प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.